जय महाराष्ट्र। आपणा सर्वांना ठाऊक आहे की येत्या 15 जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने उद्या दिनांक 27 डिसेंबर रोजी ठीक 4:30 वाजता घड्याळ चौक कळवा येथे आपले संसदरत्न खासदार माननीय श्रीकांतजी शिंदे यांची विजयाचा निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे। तरी माझी कळव्यातील तमाम शिवसैनिकांना व तमाम नागरिकांना विनंती आहे की आपण या सभेला वेळेवर उपस्थित राहावे।